चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 14 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमतीसचा भाव 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर एमतीसचा भाव 3,325 रुपये ते 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमतीसचा व्यापार 3,360 रुपये ते 3,400 रुपये होता, तर गुजरातमध्ये एसतीस साखरेचा व्यापार 3,231 रुपये ते 3,235 रुपये राहिला, तर एमतीसचा भाव 3,251 रुपये ते 3,261 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये एसतीसचा व्यापार 3,390 रुपये ते 3,450 रुपये होता, तर एमतीसचा भाव 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $355.60 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.84 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.453 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3105 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,731 रुपये प्रति बॅरल और क्रूड WTI $37.18 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 97.92 अंकांनी खाली येऊन 38,756.63 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 24.40 अंकांनी खाली येऊन 11,440.5 अंकावर बंद झाला।